विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना 5 कोटी 3 कोटी आणि 2 कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिकं देण्यात येतील अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज पुण्यात केली. राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि पोषण या विषयांवर भर द्यायला हवा असं भुसे म्हणाले. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांचं महत्व कळावं, शेतीतील कामांचं निरीक्षण करता यावं, बँकेचे व्यवहार समजावेत यासाठी शैक्षणिक सहली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या तांत्रिक समितीची काल मान्यता मिळाली. या प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पर्यावरण प्रेमी संस्थांनी 2022 पासून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. एकंदर 526 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून अमृत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत तो राबवला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या वतीनं सध्या स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज शिवाजीनगरच्या पाटील इस्टेट झोपडपट्टीला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवादही साधला. या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आधुनिक चिकित्सा औषधशास्त्र उप अभ्यासक्रम म्हणजे CCMP हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हजारो निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून शांततापूर्ण मार्गानं निषेध केला. पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर देखील यामध्ये सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात केली. पुरंदर इथल्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या. जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन सुळे यांनी नागरिकांना दिलं. आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती आणि सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं अंतिम प्रभाग रचना तयार केली आहे. राज्य निवडणूक आयोगानं अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतरच किती हरकती आणि सूचना स्वीकारल्या आहेत हे स्पष्ट होणार असल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. पुण्यातील चतुश्रंगी मंदिरातील यंदाच्या नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम विश्वस्त मंडळानं आज जाहीर केला. येत्या 22 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात मंदिर अहोरात्र दर्शनासाठी खुलं राहणार आहे. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सीमोल्लंघनाची पालखी मिरवणूक, ढोलताशा पथक आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी हे प्रमुख आकर्षण असणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. यू डायस या सर्वेक्षण संस्थेनं नुकतीच याबाबतची आकडेवारी जाहीर केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 134 शाळांमध्ये 2022-23 मध्ये 48,153 विद्यार्थी होते. आता 2025-26 मध्ये 8 सप्टेंबरपर्यंतच ही संख्या 54,418 झाली आहे. यामध्ये मुलींचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर हेमा साने यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. निसर्गाशी एकरूप होऊन राहण्याची जीवनशैली त्यांनी आयुष्यभर सांभाळली. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांनी इतिहास, प्राच्यविद्या अशा विविध विषयांवर मिळून 30 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 11 वर्षाखालील गटात मुलींमध्ये अहाना गोडबोले, मुलांच्या गटात वरदान कोलते, 13 वर्षाखालील गटात मुलांमध्ये नीरज नांदेडे तर मुलींच्या गटात शरण्या प्रधान विजेते ठरले. पुणे आणि परिसरात आज पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. उद्याही आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.